जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा मा। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, जय गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, जय गिरिवर धारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Jagannatha Baladeva Subhadra Jaya Sudarshan Jaya Jagannatha. Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupad 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 Prabhupad. Jaya Jaya Gurudev 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 Gurudev.
गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। सब भक्तों से निवेदन है कि मेरे पीछे प्रणति मंत्र बोलेंगे। जय ओम विष्णुपाद परमहंस पारिभाजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्री भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की। इस्कॉन फाउंडर आचार्य, बीबीटी फाउंडर आचार्य, भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की। जय ओम विष्णुपाद परमहंस पारिभाजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्री भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शील प्रभुपाद की। अनंत कोटि वैष्णव वृंद की, नामाचार्य श्री हरदास ठाकुर की। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की। श्री श्री राधाकृष्ण गोप गोपीनाथ श्यामकुंड राधाकुंड गिरिध गोवर्धन की। वृंदावन मथुरा धाम की, नवदीप मायापुर धाम की, गंगामाई जमुना माई की, भक्ति देवी तुलसी देवी की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, पतित पावन हरिनाम संकीर्तन की। गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग। गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। आज अपन भगवद्गीतेच्या नव्या अध्यायातला 27वा श्लोक बघणार आहे। श्लोक बोर्डवर तुमच्या समोर लिहिलेला आहे, मी एकदा म्हणतो, माझ्या पाठीमागे म्हणायचंय। यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। हा श्लोक तुमच्यापैकी काही लोकांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे, कुणी एक वाचू शकता? बोला। यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। आणखी कोणी वाचू इच्छित आहे? यत्करोषि यदश्नासि, त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं आहे, यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। माताजी पैकी कोणी? यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदार्पण। हा नव्याध्यातला 27वा श्लोक आहे। याच्यापूर्वी एक अतिशय सुंदर श्लोक येऊन गेला, त्याचा फक्त मी उल्लेख करतोय। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्या अपहृतम अश्नामी प्रयतात्मना। तदहम भक्त्या अपहृतम अश्नामी प्रयतात्मना। या श्लोकाचा संदर्भ मी असाठी घेतला, आपण जे आज शिकणार आहे ते या श्लोकाशी संदर्भ त्याच्याशी संदर्भ आहे। या श्लोकात म्हटलंय, पत्र एखादं पान फूल फळ किंवा साधं पाणी जरी माझ्या भक्तांनी मला प्रेमानं आणि भक्तीनं अर्पण केलं तर ते मी अतिशय आनंदाने स्वीकारतो। आणि त्यानंतर आपण आजच्या श्लोकावरती येतोय। भगवंत काय सांगतात अर्जुनाला? यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्। यातल्या एक एक शब्दाचा अर्थ आपण पाहूया। यत् जे, माझ्या मागे म्हणायचंय, यत् जे करोषि तू करतोस, यत् जे अश्नासि तू खातोस, यत् जे जुहोषि तू अर्पण करतोस, ददासी तू दान देतोस, यत् जे तपस्यसी तू तपस्या करतोस, कौन्तेय हे कौन्तेया तत् ते कुरुष्व कर मत मला अर्पणम अर्पण कर। याचा सरळ अर्थ इतकाच आहे, हे कौन्तेय तू जे जे कर्म करतोस, जे काही खातोस, जे काही हवन करतोस की ज्याच्या कशाचा आपण यज्ञ करतोस ते किंवा दान देतोस, आणि तू जे जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर। तुम्ही कुठलेही कार्य करा, पण ते कार्य आपण कोणाला अर्पण करायचंय? भगवंतांना अर्पण करायचंय। याच श्लोकाचा तात्पर्य जे आपल्या संस्थेचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी लिहिले ते मी वाचून दाखवतो। अगदी छोटं आहे पण अतिशय मार्मिक आहे। प्रत्येकाचे कर्तव्य हे आहे की त्याने जीवनाला असे वळण दिलं पाहिजे की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत त्याला भगवान श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही। ऑलवेज रिमेंबर कृष्ण, नेवर फॉरगेट कृष्ण। सदैव कृष्णाचं स्मरण करा, त्यांचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका। सर्वांना प्राणधारणार्थ काही नाही काही ना काही कर्म करावं लागतं। म्हणजे पोटा पाण्यासाठी काही ना काही उद्योगधंदा करावा लागतो, उद्योगधंदा असो नोकरी असो, काही ना काही हातपाय हलवायला लागतात। या श्लोकात भगवान सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रीत्यर्थ करावे। तुम्हाला जे काही काम करावायचं आहे तुमची उपजीविका साधण्यासाठी ते काम तुम्ही करा, पण ते काम तुम्ही काय करायचं? भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं। सर्वांना जगण्यासाठी काहीतरी खावेच लागते, म्हणून मनुष्याने कृष्णप्रसादच खावा। कृष्णप्रसाद म्हणजे काय? आपण जे भगवान कृष्णांना अर्पण केले त्यानंतर आपण तो प्रसाद म्हणून खातो। कोणत्याही संस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करायच लागतात। कुणी सत्यनारायणची पूजा करतो, कुणी आणखी काय करतं, कुणी उपास तपास करतो, कुणी जप करतो, आपल्याला काही ना काही धार्मिक कृत्य करावी लागतात। पण आपण एवढंच सांगतात की कृष्ण सांगतात की तुला जे काही करायचं आहे ते फक्त तू माझ्यासाठी कर, यालाच आपण अर्चना असं म्हणतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये दान देण्याची प्रवृत्ती असते. असा कुणी अपलपोटा नाही की मी जे काही कमल ते सगळं मीच त्याचा उपभोग घेणार. नाही, थोडंफार आपण कुणाला कशा ना कशा स्वरूपात दान देतो. मंदिरात असो, एखाद्या अनाथालयात असो किंवा अंधाश्रमात असो, कुठेही असो, पण आपण दान देत असो. शाळेला दान देतो आपण, मंदिराला दान देतो, पण हे दान देताना फक्त त्याच्या मागची भावनाही ठेवायची की हे मी भगवान श्रीकृष्णांना अर्पण करत आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्याकडे जी अतिरिक्त धनसंपत्ती आहे, आपलं खाऊन पिऊन आपलं पोट भरल्यानंतर थोडीफार आपण शिल्लक ठेवतो, बचत करतो, त्या बचतीपैकी काही अंश आपण भगवान श्रीकृष्णांसाठी अर्पण करायला हवा. सध्याच्या स्थितीमध्ये मानसिक ताणतणाव इतके वाढलेत की लोकांना या मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही प्रक्रिया हवी असते, आणि अशा प्रक्रियाकडे लोकांचा कल खूप आहे, कारण त्यांना या ताणातून बाहेर पडायचं आहे. ही कुठलीही प्रक्रिया असो ती या युगासाठी अतिशय व्यवहार्य आहे, परंतु बाकीच्या ज्या कृती आहेत त्या अव्यवहार आहेत. आपण एक कृती मी सांगतो, हरे कृष्णा महामंत्राचा जप आपण माळेवरती करतो, ती एकच कृती व्यवहार्य आहे. तिला काही खास नियम नाही आहेत, आपण ती कधीही करू शकतो, कुठेही करू शकतो, कुठल्याही वेळी करू शकतो. आपल्या जपमाळावर हरे कृष्णाचा मंत्र दिवसातील 24 तास श्रीकृष्णाचे ध्यान करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. अशा प्रकारे जो प्रयत्न करतो तो भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे. श्लोक झाला, श्लोकाचा अर्थ पाहिला आपण, श्लोकावरती तात्पर्य भगवंतांनी लिहिले, श्रील प्रभुपादनी लिहिले ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण थोडीशी या श्लोकावरती चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच भगवंताने सांगितलंय की तू जे काही करतोस ते माझ्यासाठी कर. तर याचा अर्थ इतकाच आहे, तू माझ्यासाठी कार्य कर. भगवंत कुणाला, अर्जुनाला सांगतात, म्हणजेच पर्यायानं आपल्या सगळ्यांना सांगतंय, तू माझ्यासाठी कार्य कर, मी तुझ्यासाठी कार्य करेन. हिंदीमध्ये एक म्हण आहे, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. भगवान सांगताय तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, तू अपने काम में तो मैं अपने धाम में. जर तू माझं नाव घेत असतील तर तुझ्या प्रत्येक कार्यात मी तुला मदत करीन, पण तू फक्त तुझ्याच कार्यात कर्मकांडात गुंग राहशील तर मी आपल्या धामाला जायला मोकळा आहे. तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, तू तेरे काम में तो मैं अपने धाम में. म्हणून आपण एवढंच करा, आपण जे काही करतो, काहीही करत असो, पोटापाण्यासाठी आपण काही व्यवसाय करतो, काही कामधंदा करतो, एखादा व्यापार करतो, पण या सगळ्यासाठी तुम्ही जे काही कर्तव्य करता ते फक्त तुम्ही भगवान श्रीकृष्णांना स्मरून त्यांना अर्पण करायचे. मग अशी मी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदाम भक्ती अपृतम अश्नामी प्रयत्नात्मना. तुम्ही मला एखादं पान, फळ, फूल किंवा साधं पाणी जरी भक्तिभावानं आणि प्रेमानं अर्पण केलं तर ते मी अतिशय आनंदानं स्वीकारतो. आत्ताच्या श्लोकामध्ये 3-4 प्रकारच्या क्रिया दिलेल्या आहेत. मला वाटतं भगवद्गीतेतला एक शब्द श्लोक असा आहे ज्याच्यामध्ये यत हा शब्द 5 वेळा आहे. यत करोशी, यदश्नासी, यज्जुहोसी, ददासी यत, यत तपस्यसी कौंतेय, तत् कुरुष्व मदन. यत 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 हा शब्द या श्लोकात 5 वेळा आहे. तुम्ही जे जे काही करता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला अर्पण करा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही जे काही करता, एका छोट्या मुलाची गोष्ट आहे, तो आपल्या वडिलांच्या बरोबर एका यात्रेत किंवा ज्याला आपण जत्रा म्हणतो किंवा मेळा म्हणतो त्या मेळ्यामध्ये गेला होता. मेळ्यामध्ये गर्दी खूप असते, त्या जत्रेच्या गर्दीत वडिलांचा हात सुटला आणि तो गर्दीत कुठेतरी हरवला. त्यावेळी त्या मेळ्यामध्ये पाळणे होते, माकडांचे खेळ होते, जादूगार होते, खाण्याच्या वस्तूंचे स्टॉल्स होते किंवा बुद्धी के बाल आपण म्हणतो ते सगळं होतं, पाळणा असतो किंवा चक्र असतं मोठं ते फिरणार ते होतं. पण या सगळ्यापैकी कशामध्येही या मुलाचं लक्ष लागत नव्हतं. का? तर त्याचे तो आपल्या वडिलांपासून हरवला होता, त्याची वडिलांची ताटातूट झाली होती. सुदैवानं काही वेळातच पोलिसांच्या मदतीनं त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला शोधून काढलं आणि ते आपल्या मुलाला घेऊन परत यात्रेमध्ये फिरू लागले. आता बघा, वातावरण तेच आहे, झुला तोच आहे, ते चक्र होतं तेच आहे, माकडाचा खेळ तोच आहे, डोंबारी तोच आहे, सगळं तेच आहे. पण आता या मुलाला या गोष्टीत आनंद वाटू लागला. का? कारण त्याचे वडील त्याच्याबरोबर आहेत. आपली अवस्था काहीशी अशीच आहे, आपण आपले परमपिता भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून भरकटलेले आहोत, त्यांच्यापासून आपण चुकलेले आहोत, त्यांची आणि आपली कोणीतरी गाठ घालून दिली पाहिजे. आणि जेव्हा त्यांची आपली गाठ पडेल त्यावेळी आपण या जगातल्या ज्या गोष्टी तिथल्या किंवा परलोकातल्या त्या गोष्टी आपण पूर्णपणे एन्जॉय करू शकू, त्या गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकू. सूर्याचं एक उदाहरण देतात जे छानपैकी, सूर्याला आपपर भाव नाही. रस्त्यावर घाण पडले, विष्ठा असो किंवा मूत्र असो, स्वच्छ पाणी असो की घाण पाणी असो, काहीही असो, त्या सगळ्यावरती सूर्य आपला प्रकाश समप्रमाणात टाकत असतो. कारण ही भगवंतांची कृपा आहे. भगवंतांची कृपा सगळीकडे समप्रमाणात कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता वितरित होत असते. पाऊस पडताना स्वतः पाहिलं असेल, पाऊस पडताना असं काही सिलेक्शन असतं का पावसाचं? मी अमुक शेतात पडेन, अमुक ठिकाणी पडणार नाही, गटारात पडणार नाही, मी गंगा नदीतच पडेन, असं काही नाही. पाऊस सर्वत्र पडत असतो कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता. तर भगवंतांची कृपा, मग तो सूर्याचा प्रकाश असो, चंद्राचा प्रकाश असो किंवा वर्षा जी होते म्हणजे पाऊस जो पडतो, हा सगळीकडे समप्रमाणात पडतो आणि त्यात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव असत नाही. ही भगवंतांची कृपा अशा प्रकारे आणि अशा विविध स्वरूपात वितरित होत असते. आपण जे काही करतो ते भगवंतांना अर्पण करायला हवायचे. ते एका सफाई कर्मचाऱ्याची सुंदरशी कथा आहे याच मंदिरातलं. सकाळी ज्यावेळी भगवंतांना प्रभुपादांची प्रदक्षिणा होते या मंदिरातली, त्यावेळी त्या तिकडचं एक दार आहे, तिथंपर्यंत तो सफाई कर्मचारी सफाई करत आहेत. आणि रोज सकाळी बरोबर समजा 7:35 प्रभुपाद तिथे पोहोचतात, त्यावेळी तो हात जोडून उभा असाय. त्यानं त्याचं काम सोडलेलं नाही, सफाईचं काम करतोय, पण फक्त मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलाय कशासाठी, प्रभुपादांचं दर्शन घेण्यासाठी. ते काम करता करता तो आध्यात्मिक कामही करतोय. असंच मी एका यात्रेला गेलो होतो, तर जवळजवळ 3 ते 4 हजार यात्रे होते. मायापूरच्या यात्रेला गेलो होतो आम्ही. संध्याकाळची वेळ होती आणि एक अतिशय म्हातारी स्त्री होती, वयस्क अशी, कमरेत वाकलेली वगैरे. तर तिनं फक्त आपल्या घरासमोरचं एक समजा 10 फूट रुंदीचं आणि 1-10 फूट लांबीचं एवढंच पटांगण, पण इतकं स्वच्छ केलेलं होतं. तिला आमच्या गुरुमाधवांनी, आजीबाई तुम्ही हे का केलं? तर म्हणे, या रस्त्यावरून माझे भक्त लोक जाणार आहेत, भगवंतांचे भक्त जाणार आहेत, त्यांच्या पायात खडे टोचू नये, त्यांच्या पायात काटा टोचू नये, म्हणून मी माझ्या एरिया, माझ्या भागातला, माझ्या घरासमोरची जेवढी जागा आहे 10 बाय 10 किंवा 20 बाय 10 ती जागा तिने अतिशय म्हणजे ज्याला आपण स्पीक अँड स्पॅन म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्यात काडीसो तसू की एक खडासुद्धा नव्हता, इतकी स्वच्छ केली. ही तिची भावना की ती काय करते, हे जे भगवंतांचे भक्त या रस्त्यावरून जाणार आहेत, त्या भक्तांना त्रास होऊ नये. का तिची सेवा कोणाला अर्पण झाली? शेवटी भगवंतांना. तिनं भगवंतांच्या सेवकांची सेवा केली, पण शेवटी ही सेवा कोणाला पोहोचते? भगवंतांना पोहोचते. असंच ओरिसा राज्यामध्ये एक राजा प्रतापरुद्र म्हणून होता. मी चैतन्य महाप्रभूंचं नाव ऐकलं असेल. तर या राजाला चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती, पण हा राजा आहे म्हणजे जो पैसा किंवा स्त्रिया ऐश्वर्य याच्यामध्ये गुंतलेला आहे, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्याला आपलं दर्शन द्यायला मना केलं. चैतन्य महाप्रभूंचे जे पार्षद होते किंवा जे सहयोगी होते, त्या लोकांनी खूप विनंती केली की हा खूप चांगला माणूस आहे, याची वृत्ती खूप चांगली आहे, राजा असला तरी हा विषयही नाही आहे, त्याला तुम्ही दर्शन द्यावं. महाप्रभू म्हटले, यानंतर तुम्ही हा विषय काढलात तर मी ही जी नगरी आहे तुमची पुरी, जगन्नाथपुरी, ती सोडून निघून जाईल. याच्यात उपाय काय करायचा? तर जगन्नाथपुरीची रथयात्रा असते दरवर्षी, त्या रथयात्रेच्या समोर एक काम करायला सांगितलं या भक्तांनी की तू हे काम कर म्हणजे तुला चैतन्य महाप्रभूंचं दर्शन मिळेल. त्यांना सांगितलं तू एक झाडू घेऊन ये आणि जो भगवंतांच्या रथयात्रेचा रस्ता आहे, जगन्नाथ बलदेव सुभद्रांची रथयात्रा निघते, त्या रथयात्रेचा जो रस्ता आहे तो रस्ता तू साफ कर. राजा म्हणजे तो सफाई कर्मचाऱ्यांची पुरी फौजच्या फौज पाठवू शकला असता, पण राजानं ते नाही केलं, स्वतः हातात झाडू घेऊन तो रस्ता साफ करू लागला. आणि काही वेळाने हे चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात आलं की ज्याला आपण एक विषय किंवा कामासक्त माणूस समजत होतो, तो इतक्या विनम्र भावाने आपलं राज्यपद विसरून आपण राजा आहोत, या सगळ्यांचा राज्यकर्ता आहोत, हे सगळं विसरून एक अतिशय ज्याला आपण हलकी सेवा म्हणतो ती सेवासुद्धा निसंकोचपणे करतो आहे, त्याचा तो सेवाभाव पाहून भगवंतांनी म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी त्याला आपलं दर्शन दिलं आणि त्याला आपला संघ पण दिला. त्यांना हे कशातून प्राप्त झालं? भगवंतांची सेवा करून. आणि ती सेवा त्यांनी कोणासाठी केली? ती भगवंतांसाठी. पण त्या रूपाने त्याला भगवंतांच्या एका सेवकाचं, महान सेवकाचं म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं दर्शन लाभलं. आणखी एक अशी छोटीशी गोष्ट आहे, एक डोंबारी तुम्ही पाहिले असतील, आता कमी दिसतात पण लहानपणी पाहिलेले असतील, तर एक असा सशक्त धट्टाकट्टा पहलवान होता आणि तो शारीरिक कसरतीचे रस्त्यावरती प्रयोग करून आपलं पोट भागवायचा, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो रस्त्यावरती डोंबाऱ्याचे खेळ करायचा. पण एके दिवशी त्याला काहीतरी अशी उपरती झाली आणि ते सगळं सोडून तो मंदिरात राहायला आला. मंदिरात आला तरी त्याला पूजापाठ कसा करायचा माहिती नव्हतं, भगवंतांच्यासाठी भोग कसे बनवायचे ते माहिती नव्हतं, भगवंतांसाठी कोणी हारतुरे बनवतात ते त्याला करता येत नव्हते, आरती करता येत नव्हती, त्यानं करायचं तरी काय? मग शेवटी त्याने असं सुरू केलं की भगवंतांच्या मंदिराच्या आवारात झाडू मारणे, बागकाम करणे, बागेला पाणी घालणं किंवा भगवंतांच्या सेवेसाठी खूप सारं सामान येतं, धान्य येतं, भाज्या येतात, त्यांची ओझी गाडीतून उचलून आतल्या स्टोअरमध्ये नेऊन ठेवायची अशी सेवा त्यांना सुरू केली. आणि एवढी सेवा करूनसुद्धा लोकांना आश्चर्य वाटायचं की याला भगवंतांच्या जवळपासच कुठे जाता येत नाही, तरी पण हा माणूस इतका खुश कसा आहे, अतिशय आनंदी आणि उत्साही असायचा तो दिवसभर. तर लोकांनी ठरवलं की हा एक्झॅक्टली करतो तरी काय, पण बघूया जरा. तर रात्री 11-12 असं मला सगळे भक्त झोपी गेले की हा भक्त हा जो डोंबारी येतो उठायचा, पहिलवाना येतो आणि भगवंतांच्या गाभाऱ्यात जायचा. भगवंतांचा गाभारा बंद केलेला असतो रात्री, रात्री इथं 9-9:30 दर्शन बंद झालं की सगळं कड्याकुल्प घालून बंद केलेलं असतं. तर हा हा डोंबारी येतो हळूच त्या गाभाऱ्यामध्ये जायचा आणि अर्ध्या पाऊण तासांनी अतिशय उल्लसित, अतिशय आनंदी, उत्साही अशा अवस्थेत बाहेर यायचा. ह्या भक्तांना 2-3 दिवस पाहिलं, पण तो आत काय आत जाऊन काय करतो हे मात्र त्याला कळत नव्हतं. तर त्यांनी ठरवलं की आता हा आत जाऊन काय करतो ते आपण बघायचं. त्याला त्याने त्या डोंबारीला आत जाऊ दिलं आणि दाराच्या फाटीतून तो बघू लागला. तर जो डोंबारी येतो त्याला जे काही येत होतं, म्हणजे शारीरिक कसरतीचे जे काही प्रयोग येत होते, ते सगळे प्रयोग तो भगवंतांच्या समोर करायचं. कुणासाठी? भगवंतांच्या खुशीसाठी. आणि एवढं ठीक आहे, पण त्यानंतर जे काय घडलं ते बघून हा जो भक्त बघत होता दाराच्या फाटीतून, तो एकदम चाट पडला, थक्क झाला अक्षरशः. चक्क भगवंत आपल्या देवाऱ्यावरून खाली उतरले आणि हा घामानं पूर्ण डबडबलेला होता. त्याचा घाम त्यांनी आपल्या पंचानी, आपल्या शेल्यांनी पुसला आणि भगवंत परत आपल्या देवरात जाऊन उभे राहिले. हे बघून त्या भक्ताला कळले, आपण भक्त म्हणतोय पण हा भक्त किती पटीचा आहे, की किती परीचा आहे, कुठल्या पातळीवरचा आहे, की याला आलेला घाम भगवंत सातव्याने आपल्या पंचानी पुसतात. कारण या भगवंतांची जी या भक्ताची जी भावना होती ती अतिशय प्रामाणिक होती, की मला बाकी काही करता येत नाही, पण मला जे काही करता येतं ते मी भगवंतांना अर्पण करेन. मला स्वयंपाक येत नाही, मला पूजा अर्चा करता येत नाही, मला हार बनवता येत नाही, पण मी छोटी मोठी कामं करतो, पण मला जी एक गोष्ट चांगली येते, काय येते मला, शारीरिक कसरतीचे प्रयोग मी करू शकतो, ते मी इतर लोक असताना मंदिरात हे प्रयोग करू शकणार नाही. म्हणून रात्रीच्या वेळी सगळे झोपले की तो येऊन ते प्रयोग करायचा, आणि त्याच्यावरती भगवंत एवढे खुश झाले की त्यांनी येऊन स्वतः त्याचा घाम पुसला, म्हणजे त्यांची सेवा भगवंतांना लागू झाली. मगाशी म्हटलं होतं म्हणजे तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, तू तेरे काम में तो मैं अपने धाम में. तर या भगवंतांना, या भक्ताला भगवंतांनी स्वतःहून दर्शन दिलं, इतकंच नाही तर त्याचा घाम स्वतः पुसला. हे आपण सुरुवातीचं फक्त पाहिलं, तू जे काही करतोस यत करोशी. त्यानंतर यदशनासी हा एक भाग येतो. या संदर्भात एक छोटासा मराठी अभंग आहे. भक्ताची या काळजासाठी, साधूची या प्रेमासाठी, सोडली मी लाज हरी रे, सोडली मी लाज. भक्ताची या कामासाठी, साधूची या प्रेमासाठी, सोडली मी लाज. त्याच्याच पुढे म्हटलेलं आहे, धुतो अर्जुनाचे घोडे. अर्जुन हे क्षत्रिय आहे आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत, पण तरी त्यांच्या घोड्याचा खरारा करणं, त्याला धुणं, गड्याला त्या घोड्याला चारा पाणी घालणं, ही सगळं कामी सगळी कामं त्याने एका भक्तासाठी केली. धुतो अर्जुनाचे घोडे सदा राहे मागे पुढे. जसं एखादा नोकर मालकाच्या पुढं मागं पुढं करतो, तसा त्याचा पडेल तो हुकूम झेलण्यासाठी. अर्जुनासाठी तर डावीकडे घे, डावीकडे घे, उजवीकडे घे, उजवीकडे, समोर थांबव, तिथे थांबव, खाली उतर, खाली उतर, घोड्याला चारा घाल, घोड्याला चारा घाल. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून त्यांनी अर्जुनाचे सगळे हुकूम पाळले, कारण ते एका सारथ्याच्या रूपात त्याची सेवा, आपल्या भक्ताची सेवा करत होते. धुतो अर्जुनाचे घोडे सदा राहे मागे पुढे, घाली अंगणात सडे आवडीने. तो द्रौपदीच्या अंगणात सडे घालायचे. भगवानने मानलेली बहीण आहे ती, त्या बहिणीच्या घरी येऊन, कारण ती पण सेवक होते त्यांची, तिच्या अंगणात येऊन सडे घालायचे. घाली अंगणात सडे आवडीने रोज हरी रे, सोडली मी लास. याच्या पुढचा भाग आपण बघतोय, तुम्ही जे काय खाता ते भगवंतांना अर्पण करा. पहिला भाग आपण पाहिला, तुम्ही जे काय करता ते अर्पण करा. दुसरा भाग आहे, तुम्ही जे काही खाता ते भगवंतांना अर्पण करा. काही लोकांना आठवत असेल लहानपणी आपण एक श्लोक म्हणायचे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपण अन्न खाण्याला अन्न खाणे किंवा अन्न पोटात तोंडात कोंबणे किंवा पोटात कोंबणे असं म्हणत नाही, तर त्याला आपण एक यज्ञ कर्म समजतो. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणून कुठलंही अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपण प्रार्थना करतो, तुम्ही या मंदिरात या सेवेत असा अगर नसा, पण आपल्याला बालपणापासून जे संस्कार आहेत की कुठलंही अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपण भगवंतांची प्रार्थना करावी. शबरीची कहाणी तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. शबरीला प्रभू रामचंद्रांना काहीतरी द्यायचं होतं, पण ते एक भिल्ली नव्हती, तिच्या घरी काही नव्हतं आणि रानावनातली फळं खाऊन ती स्वतः जगायची. तर अशीच तिला काही झाडं माहिती आहे की या झाडांची फळं खूप सुंदर आहेत. त्या झाडांची फळं तिनं चाकलेली असायची की या झाडाचं फळ आंबट नाही, सुंदर गोड आहे. त्या वेगळ्या वेगळ्या झाडांची वेगळी बोरं घेऊन ती जायची आणि प्रभू रामचंद्रांना अर्पण करायची. का तर तिची श्रद्धा होती की मी भगवंतांना दुसरं काही देऊ शकत नाही, पण मला माहिती आहे की या 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 झाडांची बोरं अतिशय गोड आहेत, ती बोरं ते निवडून निवडून भगवंतांना अर्पण करायची. गोपींची एक छानपैकी कथा आहे. गोपी बालकृष्णावरती किती प्रेम करायच्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे. त्या त्यांना जीव की प्राण, त्यांना स्वतःची मुलंबळं होती, स्वतःची घरदारं होती, पण ते सगळं सोडून ते आपली मुलं सोडून बाळकृष्णावरती त्या अतिशय प्रेम करायच्या. त्याला नाहूमाखो घालणं, त्याला खायला घालणं, त्याला सजवणं, यामध्ये त्या आपल्या मुलांना नाहूमाखो घालण्यापेक्षा किंवा त्यांना सजवण्यापेक्षा त्यांना खायला घालण्यापेक्षा अधिक आनंद व्हायचा. एक दिवशी अशाच 8-10 गोपी यशोदामाईकडे आल्या. यशोदामाई, यशोदामाई, तुमचा काना कुठे आहे? म्हणे मी कशासाठी आलेला आहेत? तर म्हणे काही नाही, आज त्याच्यासाठी आम्ही सुंदरपैकी न्यारी बनवून आणली आहे, आम्ही त्याला खायला घालू इच्छितो. तर यशोदामाई म्हटल्यावर तो सकाळीच गाई चारायला घेऊन गेला. बलराम आणि कृष्ण वनामध्ये गेलेले आहेत गाईंना चारायला. बरं मग ते कुठं भेटतील मला? काही नाही म्हणे, तुम्ही जा वनात शोधा, कुठून तरी तुम्हाला बासरीचा आवाज येईल, तिथे कृष्ण असणार आहे. तर या सगळ्या गोपी 8-10 ज्या काय होत्या आपल्यावर, जे काही न्यारीसाठी आणलेलं सामान ते आपल्या डोक्यावरती आपल्या टोपल्या घेऊन वनाकडे चालू लागल्या. आणि खूप वेळ शोधल्यानंतर एका ठिकाणी एका यमुनेच्या काठी एका कदंब वृक्षावरती एका फांदीवरती बसून आरामात बासरीची धून वाजवणारे कृष्ण त्यांना दिसले. त्यांनी विचारलं, कृष्णाने विचारलं, गोपी तुम्ही इथे का आलात? मी तुम्हाला गावात भेटतोच आहे रोज गोकुळामध्ये, इथे का आलात? तर कृष्ण, मी तुझ्यासाठी न्याहारी आणलेली आहे. कृष्ण म्हणे, न्याहारी आता मी नाही खाऊ शकणार, कारण आईला मला भरपूर खायला प्यायला घालून, आम्हाला दोघांनाही भरपूर खायला प्यायला घातले आणि इथे पाठवलेलं, मला आता भूक नाही आहे. गोपी म्हणे, मी आता आणलेलं आहे, याचं काय करायचं? तर कृष्ण म्हटलं, असं करा, यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावर अगस्ती मुनी बसलेले आहेत, ते भुकेले आहेत माझ्या मैत्रीपूर्ण, तर तुम्ही त्यांना जाऊन हे न्याहारी तुमची खायला घाला. पण यमुना नदी तर दुथडी वाहते आहे. गोपी म्हणाले, कृष्णा तू म्हणतोस तर ठीक आहे, पण आम्ही नदीच्या पार कसं जायचं? तर कृष्ण म्हणतो, तुम्ही असं करा, फक्त नदीची प्रार्थना करा की हे यमुना, हा जर कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर तू मला जायला वाट करून. सगळ्या गोपी हसायला लागल्या, अरे कृष्ण आणि तू आणि बालब्रह्मचारी, अरे इतक्या सगळ्यांच्या खोडी काढतोस, इतक्या सगळ्यांच्या कुणाचा पदर ओढ, कुणाचे कपडे ओढ, आणि तुला कोण म्हणेल बालब्रह्मचारी? काही नाही म्हणे, तुम्ही प्रार्थना करून बघा. तर कृष्णाला सांगितल्यामुळे गोपी नदीची प्रार्थना करतात, हे यमुने, हा नटखट कृष्ण जर खरोखरीच बालब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला जायला वाट करून दे. आणि आश्चर्य, यमुना नदीचं पाणी दुभंगलं आणि या गोपींना पलीकडच्या किनाऱ्यावर जायला वाट मिळाली. फारसा काही विचार न करता गोपींनी पटदिशी ती वाट पकडली आणि नदी पार करून त्या अगस्ती मुनीकडे गेल्या. अगस्ती मुनीनं जाऊन त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने, भगवान नाही बालकृष्णाने आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि आम्ही जी न्याहारी आणलेली आहे ती तुम्हाला खाऊ घालू इच्छितो. 8-10 गोपींनी आपल्या आपल्या टोपल्या खाली ठेवल्या आणि त्यांनी एकेकाने त्याला द्यायला सुरुवात. जे काही दिलं तर पहिलीच संपूर्ण खाऊन टाकलं, दुसऱ्या गोपीने दिलं तेही संपूर्ण खाऊन टाकलं, तिसरीने दिलं, चौथीने दिलं, म्हणजे जो प्रसाद किंवा जे अन्न कृष्ण बलराम आणि त्यांच्या सवंगडी यांना पुरेल इतकं आणलं होतं ते एकट्या या ऋषींनी खाऊन गडप केलं. आणि गोपी खरोखरी बघत राहिले की आपण आणलं होतं किती लोकांसाठी, एकट्या माणसांसाठी, एकट्या ऋषींनी सगळं खाऊन टाकलं. बरं मग ठीक आहे, आता चला आपण एनिवे आपण कृष्णासाठी आणलं होतं, कृष्णाला काय दिलं काय नाही, यांना दिलं काय, ठीक आहे आपण परत जाऊ. पण परत त्यांनी तोच प्रश्न विचारला अगस्ती मुनींना की आम्ही इकडे आलो खरं, कारण मगाशी आम्हाला कृष्णाने येण्यासाठी वाट करून दिली, ते आता आम्ही परत कसं जायचं? तर मुनी म्हणाले की तुम्ही असं करा, तुम्ही नदीला प्रार्थना करा की यमुने, हा मुनी जर खरोखरीच भुकेला असेल तर आम्हाला पलीकडे जायला वाट करून दे. गोपींनी परत आश्चर्य केलं, अरे माणसाला 4 माणसाचं खाणं खायला घातलं, 8 माणसाचं खायला घातलं आणि तरी हा माणूस भुकेला कसा काय असू शकतो? एनिवे म्हणे म्हटलंय तर आपण चला प्रार्थना करू. त्यांनी यमुना नदीची प्रार्थना केली, हे यमुना नदी, हा ऋषी जर खरोखरीच भुकेला असेल तर आम्हाला तू जायला वाट करून दे. आणि परत मगाच्यासारखंच आश्चर्य, नदी परत दुभंगली, नदीचं पाणी इकडचं इकडं तिकडचं तिकडं आणि मध्ये गोपींना जायला वाट मिळाली. गोपी त्या वाटेवरून अलीकडच्या तीरावर आल्या आणि जाऊन कृष्णाला भेटल्या. कृष्णा, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे गेलो तिकडे, त्यांना खायला पण घातलं, तुम्ही जाताना रस्ता तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून मिळाला, येताना जो रस्ता मिळाला तो मला मुनींनी सांगितल्याच्या त्यांच्या प्रार्थनेवरून मिळाला. पण मला दोन्ही बाबतीत आश्चर्य वाटतंय की आमच्या प्रार्थना खऱ्या कशा काय ठरल्या. कृष्ण म्हणाल, तुमची पहिली प्रार्थना, तुम्ही म्हणाल की हा जर कृष्ण खरोखरीच ब्रह्मचारी असेल तर हे मुने आम्हाला वाट करून दे. तुम्हाला वाटतं मी तुमच्या खोड्या काढतो, तुमचे कपडे चोरतो किंवा तुम्हाला वाटेल तर त्रास देतो, पण याच्यामध्ये माझा याच्यात काही हेतू नाही, फक्त तुम्हाला एक निर्भेळ आनंद मिळावा म्हणून मी हे सगळं करतो. मी माझं जे ब्रह्मचर्य ते टिकून आहे म्हणूनच तर यमुनानंदन तुम्हाला वाट करून दिली. हा एक भाग झाला. बरं म्हणे कृष्णा त्या मुनींचं कसं काय, त्याने अरे इतकं खाल्लं म्हणे की आम्हाला तर कमाल वाटली. हा एक तर स्वतःला ऋषी म्हणवतो, इतकं खाऊन सुद्धा म्हणे जर मी भूक, मला अजून भूक असेल तर नदी तुम्हाला रस्ता करून देईल, हे कसं काय. तर कृष्ण म्हटले की त्यानं खाल्लं मान्य आहे मला, त्या ऋषीनी खाल्लं, पण ते कोणासाठी खाल्लं, माझ्यासाठी खाल्लं, कारण हा प्रसाद मी त्याला पाठवता त्यांच्याकडे, तर त्यांनी खाल्ला, पण त्यांची जी भूक प्रसाद घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी होती तेवढीच भूक आत्ता सुद्धा त्यांच्या पोटात होती, कारण त्यांनी जे काही खाल्लं ते माझ्याकडे आलेलं आहे, कारण त्यांनी ते मला अर्पण केलेलं आहे. यत करोशी यदश्नाशी, तू जे काही खातोस ते मला अर्पण कर. त्यांनी प्रॅक्टिकली ते केलेलं आहे, प्रत्यक्षात तुम्हाला वाटलं त्यांनी खाल्लं पण त्यांनी ते माझ्याकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे दोन्ही प्रार्थना अशा खऱ्या झाल्या की हा जर खरोखरीच ब्रह्मचारी असेल तर नदीने वाट करून द्यावी, आणि तिकडून परत येताना या ऋषीला इतकं सगळं खाऊन सुद्धा भूक असेल तर यमुना नदीने मला वाट करून द्यावी. अतिशय बोधक कथा आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे आपला यज्जुहोसी. यज्ञामध्ये तुम्ही जे काही अर्पण करता ते तुम्ही भगवंतांना अर्पण करा. साधारणपणे आपल्या माहिती आहे, मग अशी मी बोललो सुद्धा की समाजामधले जे काही सुशिक्षित सुसंस्कृत शिक्षित गरजत नाही ज्यांच्यावरती चांगले संस्कार झालेत असे लोकसुद्धा काही ना काही स्वरूपाचा यज्ञ करत असतात, मग तो ज्ञान यज्ञ असो किंवा ज्याला आपण भौतिक यज्ञ म्हणतो तो असतो की आणि कशा प्रकारचा, इवन श्रम हा एक यज्ञ आहे, श्रवण हा एक यज्ञ आहे, कीर्तन करणे हा सुद्धा यज्ञ आहे, कारण कीर्तनामध्ये आपण भगवंतांचं नाम घेतो, जप करणे हा सुद्धा यज्ञ, या सगळ्याला आपण यज्ञ म्हणतो. यज्ञ म्हणजे प्रत्येक होमकुंड पोचून त्याच्यात आहुती टाकले म्हणजे तोच यज्ञ असं नाही, ज्ञान घेणं किंवा ज्ञान देणं हा सुद्धा यज्ञ आहे. म्हणजे तुम्ही जो जो यज्ञ करता तो काय करा, तुम्ही भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा. एका ठिकाणी प्रभुपादांनी म्हटलं आहे, प्रभुपादांचे जे शिष्य होते ते म्हणायचे प्रभुपाद आम्ही हिप्पी कल्चर म्हणून, आमची संस्कृती हिप्पीची संस्कृती आहे, तुमचा देव काय असतो किंवा शाकाहारी आहार काय असतो, अव्यभिचारी जीवन काय असतं, अव्यसन म्हणजे व्यसन न करणं हा प्रकार काय असतो, आम्ही सगळे याच्यात गुंतलेले एवढे आहेत की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सर्वथा नवीन आहेत. भगवान कृष्ण तुम्ही म्हणता तुमच्या देशामध्ये सगळ्यांना माहिती आहे, पण आमच्याकडे भगवान श्रीकृष्ण ही कल्पनाच लोकांना माहिती नाही. वी ट्रस्टिंग, आम्ही देवामध्ये विश्वास म्हणतो, पण देव काय आहे, देव कसा आहे, देवाचं स्वरूप काय, देवाचे कार्य काय आहेत, याच्याविषयी कुणालाही काही सोयीसुतक नाही आहे. तर प्रभुपाद म्हटले की तुम्ही काही असा पण तुम्हाला मी ती लायकी ती क्वालिफिकेशन मी तुम्हाला देतोय आणि याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि पुढे जाऊन हेच हिप्पी लोक अतिशय सुंदरपैकी गुरु लोक झालेले आहेत. आपल्यापैकी कित्येक लोकांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतल्या आहेत. भारतातले बरेचसे दीक्षागुरू आहेत, बाहेरचे पण दीक्षागुरू आहेत, पण ते पूर्वाश्रमीचे हिप्पी होते, कारण त्यांनी हा जो यज्ञ केला आपल्या जे काही कृत्य आहेत त्यांना जाळून टाकण्याचा, आणि त्यातून त्यांनी जो ज्ञान यज्ञ सुरू केला किंवा संकीर्तन यज्ञ सुरू केला, या यज्ञातून ते पावन झालेत, ते पवित्र झाले, इतके पवित्र झालेत की ते दुसऱ्या लोकांचे गुरु बनू शकलेले आहेत. एक दासी बोरी म्हणून होता, तो जगन्नाथपुरीच्या अगदी जवळ एका खेडेगावात राहायचा, आणि त्याला स्वतःचं असं उत्पन्न काही नव्हतं, पण तो वनातून जसं शबरीचं मगाशी सांगितलं तसंच हा रणावनातून फळं गोळा करायचं आणि ती जाऊन भगवंतांना अर्पण करायचं. आणि परत याची वृत्ती अशीच होती की जे मी भगवंतांना अर्पण करण्यात ते सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे. एक दिवशी त्याला एका झाडावरती एकच फळ दिसतं, तो ते फळ तोडतो आणि तोंडात धावतो, ते इतकं मधुर असतं, त्याला वाटतं नाही नाही अरे इतकं मधुर फळ मी खाण्यात आत नाही, माझ्या भगवंतांना मी अर्पण केलं, पण ते फळ तर इथंपर्यंत गेलेलं आहे, त्याला ते बाहेर काढायचा प्रयत्न बाहेर पण येऊ शकत नाही. त्यानं तो गळा आपला असाच पकडला आणि धावत विष्णूच्या मंदिरात गेला, तिथं त्यानं आपला गळा कापला चक्क आणि गळा कापून ते फळ बाहेर काढून विष्णूंना अर्पण केलं. गळा कापल्यामुळे त्याचा तर जीव गेला की पुजारी म्हटलं हा काय अघोरी प्रकार, म्हणजे या माणसानं आपला गळा कापला आणि ते आपल्या तोंडातून काढलेलं फळ भगवंतांना अर्पण केलं, हा काय भक्तीचा प्रकार आहे का म्हणे. पण भगवंतानी त्याची भक्ती जाणली की मला एक अतिशय सुंदर फळ मला मिळेल, ते फळ मी माझ्या भगवंतांना अर्पण करायचं आहे, म्हणून हा माणूस आपला गळा पकडून इथंपर्यंत आला, शेवटी ते फळ काढता येईना म्हणून आपला गळा कापून त्यानं मला हे फळ अर्पण केलेलं आहे. त्याची ती श्रद्धा त्याची ती भक्ती बघून भगवंतानी त्याला परत जिवंत केलं. ही पराकोटीची भक्ती आपण याची आपण नक्कल नाही करू शकत मान्य, पण तो एक पराकोटीचा भक्त होता म्हणूनही करू शकलं. पण आपण फक्त याच्यातून बोध हा घ्यायचा, जर तुमची भक्ती प्रामाणिक असेल, पराकोटीची असेल, तर भगवान त्याला बरोबर रिस्पॉन्स देतात, त्याला प्रतिसाद देतात. अशीच आणखी एक चक्रिक भिल्ल म्हणून होता, त्याची पण कहाणी अशीच आहे. तर तो एक अतिशय गरीब विणकर होता, सॉरी हा दासिया बोरीची कहाणी तुम्हाला सांगितलं. चक्रिक भिल्लाची कहाणी अशीच आहे, पण दासिया बोरी जो आहे तो एक विणकर होता आणि तो दिवसभर आपल्या हातमागावरती विणकाम करायचा, त्यातून जे काही वस्त्र तयार होईल ते वस्त्र विकायचं आणि त्याच्यातून जो पैसा येईल त्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. एके दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी तो गेला आणि त्याच्या घरी एक नारळाचं झाड होतं, अतिशय सुंदर नारळ आलं त्या झाडाला. आणि त्याला अचानक वाटलं की आपण यातला एखादा नारळ भगवंतांना अर्पण करावा. त्यानं त्या यजमानाला या नारळाची किंमत विचारते, म्हणे तू जे काही कपडे आणलेले असत ना त्याच्याबद्दल मी तुला पैसा नाही देणार, एक दिवसाची त्याची मेहनत आहे त्याच्यामागे, त्याच्याबद्दल मी तुला फक्त नारळ देईन. म्हणे हरकत नाही, एक दिवशी मी उपास येईन, पण हा नारळ भगवंतांना, कोणाला, भगवान जगन्नाथांना, जगन्नाथपुरीला पोहोचला पाहिजे. त्याचं स्वतःचं परत दुसऱ्या असं काम त्यामुळे तो जगन्नाथपुरीला जाऊ शकत नव्हता, त्याचं गाव जवळ 20-25 किलोमीटर दूर होतं जगन्नाथपुरीपासून. तो तो आणखी एका ब्राह्मणाच्या घरी जातो, त्याला कळते की हा ब्राह्मण जगन्नाथपुरीला जाणार आहे. तो म्हणतो तुम्ही असं कराल का, माझ्या एक छोटीशी मेहरबानी कराल का, मी हा नारळ देतो तुम्हाला आणि हा नारळ मला भगवान जगन्नाथांना अर्पण करायचा आहे, पण मी जाऊ शकत नाही, माझं काम तुम्ही कराल का. आणि भगवान जगन्नाथांनी मला स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही भक्तीनं पाठवशील ते फक्त तू माझ्या एक भगवंतांच्या मंदिरावरती एक चक्र आहे, इथेच चक्र तुम्ही बघता सुदर्शन चक्र, त्या चक्राला तू अर्पण कर, मी ते स्वीकार करेन. तो ब्राह्मणाला हेच सांगतो की माझ्या वतीनं तुम्ही आज सुद्धा जाऊन का मंदिरात, फक्त ह्या चक्राला तुम्ही अर्पण करा आणि भगवंतांनी स्वीकारलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही परत घेऊन या. त्या ब्राह्मणाचा या भिल्लाच्या म्हणण्यावरती एवढा विश्वास बसत नाही, पण म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी घेऊन जातो. तो मंदिराच्या बाहेर जातो आणि हात असा पुढं करून म्हणतो की माझ्या एका भिल्ल मित्रांनी, आमच्या गावातल्या एका भिल्ल मित्रांनी मला हे तुम्हाला अर्पण करण्यासाठी दिलेलं आहे, जर तुमची इच्छा असेल तर कृपा करून त्याची ही भेट जी आहे त्याचे ज्या श्रद्धेने त्याने ही भेट पाठवली, त्यानं मला सांगितलं की तुम्ही स्वतः स्वीकार करणार आहे, म्हणून त्यानं त्या चक्राकडे हात केला आणि चक्राने आपले हात पुढे करून याच्या हातातला नारळ तो घेतला. या ब्राह्मणाला कळलं की माझी जी भक्ती आहे की माझा जो भक्तीचा शो आहे त्याच्यापेक्षा या भिल्लाची जी भक्ती आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे, त्यामुळंच भगवंतांनी त्याला दिलेलं वचन पूर्ण केलं, स्वप्नात वचन दिलेलं आहे त्या भिल्लाला की तू जे आणशील ते मी स्वीकार करेन. आणि त्याने इतक्या कष्टानं कमवलेलं एक नारळ, भगवंतांना किती नारळ मिळेल काही नाही, पण त्यांनी हा नारळ स्वतःच्या हाताने हात पुढे करून स्वीकारला. यानंतरची चौथी गोष्ट आहे, तुम्ही जे काही दान करता, मगाशी मी बोललोय की प्रत्येकाला दान करण्याची प्रत्येकामध्ये वृत्ती असते, ज्ञानामध्ये सगळे प्रकार येतात, अन्नदान असो, पैशाचं दान असो, ज्ञानदान असो, किंवा आणखी कुठल्याही स्वरूपात, कोणी लोक कपडे वाटतात, कोणी लोक औषधं वाटतात, ठीक आहे, कोणी लोक मिठाई वाटतात, हे सगळं दानच आहे. हे दान करताना तुम्ही जे जे काही दान करता त्याच्या मागे फक्त तुम्ही ही भावना ठेवा की मी हे जे दान करतोय ते भगवंतांसाठी करतोय. तुम्हाला ऐकून माहिती असेल बरेचसे लोक भगवंतांना आपल्या धंद्यातला भागीदार बनवतात, तसेच जे टी सिरीज कॅसेटवाले आहेत त्यांच्यासुद्धा भगवंतांची नेहमी भागीदार असं म्हणतात ते. असेच एक भक्त भगवंतांची भागीदारी करायला गेले, त्यांनी भगवंतांना वचन दिलं की मी तुमच्याबरोबर एक व्यवसाय सुरू करतोय आणि यावर्षी जो काही नफा होईल मला त्यातला 50% नफा मी तुम्हाला देईन. त्याचा धंदा खूप चांगला चालतो त्या वर्षी, त्याला 10 लाख रुपये फायदा होतो, पण आपल्या सोयीस्करपणे आपण विसरतो, त्यामुळे तो भक्त विसरून गेला की आपण भगवंतांना असं काही वचन दिलेलं होतं. त्या 10 च्या 10 लाख आपल्या लक्षात घातले आणि निवांत बसले. परत पुढचा सीझन आला, त्यांना आठवण आली की अरे पण भगवंतांना गेल्या खेपेला बोललो होतो आणि या खेपेसो आपण भगवंतांना जर प्रार्थना केली, त्यांना जर आपण आपले भागीदार बनवून घेतलं तर कदाचित आपल्याला गेल्या वर्षीसारखाच फायदा होईल. त्यांना परत भगवंतांच्या पुढे जाऊन विनंती केली, भगवान मी तुमच्याबरोबर एक व्यवसाय करू इच्छितो आणि यात तुम्ही भागीदार व्हावं आणि या व्यवसायात जो काही मला नफा होईल त्यातला मी 50% नफा तुम्हाला देईन. भगवंतांना माहिती आहे त्यांना गेल्या वर्षी काय केलं, तरी पण भगवंत म्हणतात ठीक आहे बाबा आपण हा भागीदारीचा व्यवसाय करूया. परत हा या वर्षीचा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायात त्याला त्या वर्षी फक्त 5 लाख रुपये नफा होतो. त्याला प्रश्न पडतो आले गेली आपण एवढ्या गेल्या वर्षी आपण एवढंच भांडवल घातलं होतं, एवढ्याच वस्तू एवढाच व्यापार केला होता तर आपल्या 10 लाख रुपये नफा झाला होता आणि यावर्षी आपल्याला 5 लाख रुपये नफा कसा काय झाला. तर शेवटी त्याला राहुल नाही, भगवंतांच्याकडे जाऊन तो म्हटला भगवंत असं कसं तुम्ही का फसवता, गेल्या वर्षी आपल्याला 10 लाख रुपये नफा झाला होता आणि यावर्षी आपण तेवढाच व्यापार केला, आपल्याला फक्त 5-6 लाख रुपये नफा झाला, असं का? भगवंत म्हटले मी तुला चांगला ओळखतो, गेल्या वर्षी तू त्यातला निम्मा हिस्सा मला दिलाच नाहीस, या खेपेला मी माझा हिस्सा आधीच काढून घेतला आहे, बाकीचा तो घेऊन जा. तर दान करतानाच तुमची जी वृत्ती आहे ती वृत्ती कशी, याच्यावरती तुमच्या दानाचं जे पुण्य तुम्हाला लाभणार आहे ते अवलंबून काय हे घेऊन जा. असं जर तुच्छपणे तुम्ही एखाद्याला दान दिलं त्या दानाचं पुण्य तुम्हाला लाभत नाही, तुम्ही ज्या वृत्तीनं दान देता त्या वृत्तीचं तुम्हाला फळ मिळत असतं, त्या दानाचं नाही. त्या दानाच्या मागची तुमची जी भावना आहे, मला आठवतं मी आर्मीमध्ये असताना माझा एक क्लर्क होता, तर 2007 साली या मंदिरासाठी आम्ही 1 स्क्वेअर फूटची एक योजना काढली होती. मंदिराचा 1 स्क्वेअर फूट तुम्ही दान करा, मंदिराच्या 1 स्क्वेअर फूट बांधकामासाठी साधारणपणे 2000 रुपये खर्च येतो. आणि मी बऱ्याचशा लोकांच्या येऊन देणग्या जमा करायच्या, माझ्याकडे ती रोज लिस्ट अपडेट व्हायची किती देणग्याल्या. त्यावर्षी माझ्याकडून 5 लाख रुपये जमा झाले, स्वतःचे 1 लाख आणि बाकी लोकांचे 4 लाख रुपये मी जमा केले होते. हा क्लर्क माझा त्याला फक्त 11 का 12 हजार, 2007ची गोष्ट सांगतो, 12 हजार रुपये पगार होता. साहेब म्हणे मला 2000 रुपये द्यायचे आहेत, मी पण एक रकमी मी देऊ शकत नाही. म्हणजे किती देऊ शकशील? म्हणजे मी 5-500 रुपये दर महिन्याला, हरकत नाही म्हटलं. मी त्याचे 2000 भरले, त्यानं पुढच्या 4 महिन्यात 5-500 करून 2000 रुपयाची रक्कम पूर्ण केली. त्याचा भाव माझ्या 2000 पेक्षा किती महत्त्वाचा आहे तुम्हाला कळेल, कारण त्यांना एक रकमी देऊ शकत नाही तरी पण 4 हप्त्यात कसा 2000ची रक्कम दिली. माझा स्वतःचे माझा पगार त्यावेळी फक्त 30-35 हजार रुपये होता आणि जे वैकुंठ सेवक म्हणून एक प्रकार आहे तो 1 लाख रुपयाचा होता. मला माहिती होतं मला 1 लाख रुपये एकदम देता येणार नाहीत, कारण 35 हजारात घर प्रपंच पण चालवायचं आहे आणि 1 लाख म्हणजे जवळजवळ 3 महिन्याचा पगार होता, तेवढं मी एकत्र देऊ शकत नाही. मी प्रत्येक महिन्याला 10-10-10 करत 10 महिन्यामध्ये 1 लाख रुपये मंदिराला देणगी दिली. तर याच्यामागचा भाव आहे की मला द्यायचं तर आहे, मी एक रकमी देऊ शकत नाही पण हप्त्या हप्त्याने देऊ शकतो का किंवा कशाप्रकारे देऊ शकतो. काही लोक असे असतात ज्यांना पैशाच्या स्वरूपात दान देता येणं शक्य नाही, ते आपले कष्ट देतात, आपली कला देतात. तर बालाजीचा भागीदार पण बघितला, माझा एक क्लर्क आहे त्याचा पण पाहिलं आणि सगळ्यात शेवटचे आणखी 1-2 उदाहरणं आहेत. हां, यानंतर आपण तपाकडे येतो. यत तपस्यसी कौंते, तुम्ही जे काय तप करता ते मला अर्पण करा. तर आपल्या पुराणामध्ये की इतिहासामध्ये लोकांनी तप केल्याची कित्येक उदाहरणं आहेत, त्यापैकी आपल्याला ध्रुव महाराजांचं उदाहरण माहिती आहे किंवा भक्त प्रल्हादांचं आहे. तर भक्त प्रल्हादांनी तप केलं, भक्त प्रल्हादांच्या वडिलांनी पण तप केलं होतं, पण भक्त प्रल्हाद जे हिरण्यकश्यप आहे त्यांनी तप कशासाठी केलं? मला अमर व्हायचं आहे म्हणून तप केलं. त्याच्या मागचा त्यांचा हेतू काय होता? मला अमर व्हायचं आहे. आणि ज्यांनी त्याला हा वर दिला ते म्हणाले, ब्रह्माजी म्हणाले की मी तुला अमर करू शकत नाही पण अशा काही अटीवरती मी तुला देतो की तुला कुणी दिवसा नाही रात्री नाही घरात नाही बाहेर नाही शस्त्राने नाही अस्त्राने नाही मनुष्य नाही प्राणी नाही असं कुणीही तुला मारू शकणार नाही, हे त्याला वरदान देतात. आणि हिरण्यकश्यपला वाटतं की आता आपण पूर्णपणे अमर झालो आहोत, पण त्याची हे तप करण्यामागची भावना एवढीच होती की आपल्याला अमरत्व पाहिजे. आणि त्याचाच मुलगा त्यांनी तप केलं कशासाठी? तर भगवंतांची भक्ती लाभण्यासाठी. या दोघांनीही तपस्या केली, एकानं तपस्या केली भगवंतांचा लाभवण्यासाठी, दुसऱ्याने काय तपस्या केली? मला मृत्यू येऊ नये म्हणून. आणि शेवटी त्याला भगवंतांच्या हातून कसा मृत्यू आला सगळ्या माहिती आहे. नृसिंहदेवांची कथा तुम्हाला माहिती आहे. नृसिंहदेव खांबातून प्रकट झाले संध्याकाळच्या वेळेला, घराच्या उमऱ्यावर बसून हाताच्या नखानी त्यांनी त्याचा वध केला. म्हणजे एका भक्ताला भगवंतांची भक्ती लाभली आणि दुसऱ्या भक्ताला त्यानं निगेटिव्ह नकारात्मकरित्या भक्ती केलेली होती, त्याला काय लागलं? शेवटी मृत्यू. अर्थात त्यातूनही त्याला मुक्ती लाभली, कारण भगवंताच्या हातून त्याला मरण आलेले. तो मरण पावला पण साधं सोधं नाही, तर भगवंतांच्या मांडीवर भगवंतांच्या हातून त्याला मरण आले, त्यालाही मुक्ती लाभली, पण कारण वेगळं होतं. त्याची मूळ जो हेतू होता तो होता मला अमरत्व पाहिजे, आणि त्यांच्या मुलाचा हेतू होता मला भगवंतांची भक्ती पाहिजे. किंवा दुसरं उदाहरण आपण कंसाचंही घेऊया. कंस सतत कृष्णाचं स्मरण करायचं, पण कशा प्रकारे स्मरण करायचं? की कृष्णामुळं मला धोका आहे, कृष्णाच्या हातून मला मरण येणार आहे. सतत नकारात्मक विचार असायचे त्याच्या मनात. भगवंतांचं सकारात्मक स्मरण त्यानं कधीच नाही केलं. त्याचाही त्याच्या बाबतीत तेच घडलं. शेवटी त्याचा भगवान श्रीकृष्णांच्या हातून वध झाला, आणि तरीही भगवंतांचं स्मरण नकारात्मक दृष्ट्या करत असला तरीही त्याला मुक्ती मिळते. ज्या ज्या लोकांचा वध, ते असुर असोत किंवा सुर असोत, ज्यांचा वध भगवान श्रीकृष्णांच्या हातून झाला त्या सगळ्यांना मुक्ती लाभलेली आहे. संत जनाबाईचं एक छान उदाहरण आहे. थोडीफार शिक्षित असेल पण व्यावसायिक किंवा आपण रूढार्थानं म्हटलं तर ते अशिक्षित बाई होतं, पण तिचे जे कॉन्शियसनेस जो भाव तिचा होता तो अतिशय सुंदर होता. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत, आपल्या घरातलं सगळं काम करतात निचामुखी 24 तास कृष्णाचं नाव असायचं, विठ्ठलाचं नाव असायचं, अनंताचं नाव असायचं. तिची जी श्रद्धा आहे, तिची भक्ती आहे, तिची जी अर्जव आहेत, तिची जी अर्चना आहे, ती भगवंतांना पूर्णपणे पोचली. बाकी लोक नुसता भगवा ड्रेस घालून इथं तिथं बसून जप करण्यापेक्षा हे जे लोक आहेत जे आपल्या प्रपंचात राहून प्रपंचाची कामं करता करता भगवंतांचं स्मरण चिंतन मनन आणि त्याची सेवा करतात, या लोकांचं अतिशय मत. म्हणून तुम्ही जे जे काही करता ते तुम्ही भगवंतांना अर्पण करा. भगवद्गीतेच्याच 12व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात भगवान एक सुंदर उदाहरण देत आहेत. सततम योगी यतात्मा, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी मद्भत्त स मे प्रिय. जो आत्मवादी, आत्मसंयमी आणि आत्मसंतुष्ट आहे, जो आपले मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून दृढनिश्चयपूर्वक माझ्या भक्तीमध्ये संलग्न आहे, जनाबाईला सगळी विशेषणं लागू पडतात, असा माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. भक्ताची त्यांनी व्याख्या केलेली आहे, जो आत्मसंयमी आत्मसंतुष्ट आहे, आपले मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढनिश्चयपूर्वक भक्तीमध्ये सातत्याने संलग्न झालेला आहे, असा भक्त मला अतिशय प्रिय आहे. आज आपण जो श्लोक पाहिला त्याचाच अतिशय समांतर असा एक शब्द मला भागवतामध्ये सहज सापडला, नाहीतर भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये मी शोधायला गेलो असं तर मला श्लोक कदाचित नसा सापडला. इथून साधारण 50 किलोमीटरवरती एक गाव आहे वेल्ले म्हणून, राजगडच्या पायथ्याशी, तर तिथे एक महाराजांचं लेक्चर होतं, त्यासाठी मी गुरुवारी सकाळी गेलो तिथून, 6:30 साडे 7 8 पोचलो. त्यामध्ये मला श्लोक वाचायला मिळाला, तुमच्या सर्वांशी हा श्लोक मला शेअर करायचा आहे. या श्लोकामध्ये जसं यथ हा शब्द 5 वेळा, तसाच या श्लोकामध्ये यथा हा शब्द 5 वेळा आलेला आहे. श्लोक असं आहे, कर्माणीचे यथा कालम यथा देशम यथा बलम यथोचितम यथा वित्तम अकरोत ब्रह्म सात्कृतम. या सगळ्या फक्त शब्दांचा अर्थ सांगतो, आपण चर्चा करणार नाही याच्यावरती. यथा कालम, समय किंवा स्थिती यांच्या अनुसार, यथा देशम, स्थान किंवा तिथल्या स्थितीनुसार, यथा बलम, आपापल्या शक्तीनुसार, आपल्यामध्ये जेवढं बळ आहे तेवढ्या बळानुसार, यथोचितम, काय उचित आहे काय अनुचित आहे याचा विचार करून जे उचित आहे ते करणं, यथा वित्तम, आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीस आपलं आर्थिक सामर्थ्य किती आहे त्याच्यावरती विचार करून. ही जी कहाणी आहे या अध्यायातली 4वा अध्याय 14वा स्कंद 22वा अध्याय आणि त्यातला 50वा श्लोक आहे, ही पृथ्वी महाराजांची कहाणी आहे. तर पृथ्वी महाराज या सगळ्या गोष्टींचं पालन करून, म्हणजे कसं कसं, ते आत्मसंयमी आत्मसंतुष्ट होते, समय स्थान औचित्य शक्ती व आर्थिक कुवत या सगळ्यांचा विचार करून भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण सेवा करत असत. आणि ही सर्व कामं करण्याचा त्यांचा एकमेव हेतू होता भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. आपण स्व आजच्या श्लोकातून एवढंच शिकायचं आहे की यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदार्पण. हा उपदेश अर्जुनाला उद्देशून भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे, पण भगवद्गीतेतला प्रत्येक शब्द अर्जुनाला सांगितला असला तो सगळ्या आपल्या सगळ्यांना तितकाच लागू होतो. धन्यवाद. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण थोडा वेळ कीर्तन करूया आणि 12:30 आरती आहे. हरे कृष्ण.
नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिने नमः. विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशत देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा. श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद।
यानंतरचा हरे कृष्ण महामंत्र आहे, सगळ्यांना येतो, माझ्या नंतर म्हणायचं आहे।
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे।
म्हणा सगळे,
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे।
म्हणा,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Thank you. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की श्री श्री गौर निताय की गौर प्रेमानंदे हरि हरि बोल हरे कृष्ण।